दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 3। पुन्हा आम्ही आमची प्रशंसा करायला लागलो काय, किंवा आम्हाला काही लोकांसारखी तुमच्याकडे येण्यास किंवा तुमच्याकडून येण्यास शिफारस पत्रांची आवश्यकता आहे काय? तुम्ही स्वतःच आमची शिफारस पत्रे आहात। आमच्या अंतकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले तुम्ही दाखवून देता की तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आणि ते आमच्या सेवेचा परिणाम शाईने लिहिलेले पत्र नव्हे तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी हृदयाच्या पाट्यांवर लिहिलेले आहात। देवासमोर ख्रिस्ताद्वारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे। असे नाही की आम्ही स्वतःहून आमच्यासाठी सर्व काही करण्यास समर्थ आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते। त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे, पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारून टाकते पण आत्मा जीवन देतो। आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती, आणि जर ती सेवा गौरवाने आली यासाठी की इस्रायल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते, तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय? कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते, त्यात गौरव होते। पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते तेव्हा ते कमी होते। आणि जर ते निस्तेज होत जाणारे गौरवाने आले तर जे टिकते त्याचे गौरव किती महान असेल। म्हणून आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धीट आहोत। आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे इस्रायली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत, त्यांचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते। पण त्यांची मने मंद करण्यात आली होती, कारण आजपर्यंत तोच पडदा आवरण राहतो, जेव्हा जुना करार वाचला जातो तो हटवण्यात आलेला नाही, कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल। तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते, पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते। प्रभू आत्मा आहे, आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे। तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभू जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो।